आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, येत्या 3 वर्षात देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात डे केअर कॅन्सर सेंटर उघडण्यात येणार। अमरावती विभागात सिंचन समृद्धी होणार। 6 जिल्ह्यातील 15 तालुक्यांना होणार लाभ। नागपूर पोलिसांतर्फे मिशन जीवनरक्षा रस्ते सुरक्षा विषयक नवीन उपक्रम सुरू। आणि मध्य रेल्वे नागपूर विभागातून होई विशेष ट्रेन चालविण्यात येणार। आता सविस्तर बातम्या। केंद्र सरकार पुढील 3 वर्षात देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात कर्करोग सुश्रुषा केंद्र उघडणार आहे। राज्यसभेत आज एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी ही माहिती दिली। 2025-26 मध्ये 200 सुश्रुषा केंद्र उघडली जातील असं त्यांनी सांगितलं। आयुष्मान भारत पीएम जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीमुळे कर्करोगाच्या रुग्णांवर तपासणीनंतर 30 दिवसांच्या आत उपचार सुरू होतात। तसंच राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सरकार परवडणारी आणि दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी काम करत असल्याचं नड्डा यांनी नमूद केलं।
नेशनल हेल्थ मिशन के तहत हेल्थ को हम अफोर्डेबल एक्सेसिबल और उसके साथ साथ इक्विटेबल बनाने के लिए हम क्वालिटी हेल्थ केयर देने का प्रयास एनएचएम के माध्यम से कर रहे हैं और उसमें हम बहुत तरीके की सपोर्ट कर रहे हैं। टेक्निकल सपोर्ट भी कर रहे हैं, मैन पावर सपोर्ट भी कर रहे हैं, फाइनेंशियल सपोर्ट भी कर रहे हैं।
दरम्यान बनावट मतदार ओळखपत्रांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज काही वेळासाठी बाधित झालं होतं। सकाळी कामकाज सुरू होताच यासंदर्भात विरोधकांनी दिलेला स्थगन प्रस्ताव उपसभापती हरिवंश यांनी फेटाळून लावला, त्यामुळे काँग्रेस तृणमूल काँग्रेस द्रविड मुनेत्र कळघम आम आदमी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली, त्यामुळे सदनाचं कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित झालं होतं। राज्यातील बहुप्रतीक्षित वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे रखरखत्या परिसरात सिंचन समृद्धीचा नवा महामार्ग गवसणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे। काल राज्य सरकारनं सादर केलेल्या बजेटमध्ये सीएम फडणवीसांच्या महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला तत्वतः मान्यता दिली, त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील अमरावती अकोला बुलढाणा आणि यवतमाळ या 4 जिल्ह्यात प्रस्तावित कालव्यांमधून हरित प्रदेश अस्तित्वात यावा अशी आस शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे। या प्रकल्पाच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्याच्या गोसेखुर्द प्रकल्पातील पाणी नदीजोड कालव्याद्वारे बुलढाणा जिल्ह्याच्या नळगंगा प्रकल्पात सोडले जाणार आहे। 6 जिल्ह्यात सिंचन लाभ सुमारे 426.52 किलोमीटर लांबीच्या या कालव्याच्या माध्यमातून विदर्भातील नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला आणि बुलढाणा अशा 6 जिल्ह्यात सिंचन समृद्धी आणली जाणार आहे। या पाण्याचा 15 तालुक्यातील 371,277 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे। यासोबतच पिण्यासाठी आणि औद्योगिक वापरासाठीही हे पाणी उपयोगी ठरणार आहे। महाराष्ट्रात गेल्या 3 वर्षात 1 लाखांपेक्षा जास्त रस्ते अपघातांची नोंद झाली असून त्यात जवळपास 46,000 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिली। 2022 ते 2024 या कालावधीत अपघातांच्या संख्येत सातत्यानं वाढ झाल्याचं सरनाईक यांनी दिलेल्या आकडेवारीतून दिसून येत आहे। वाहन चालकानं मद्यपान केलं आहे का याची चाचणी करणाऱ्या यंत्रासोबतच त्यांनी अन्य अंमली पदार्थांचं सेवन केलं आहे का हे देखील तपासणारी यंत्र मागवण्याची प्रक्रिया राज्य सरकार राबवत असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं। राज्यानं अद्याप महामार्गांवर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लागू केलेली नसल्याचंही त्यांनी नमूद केलं। नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे रेशीमबाग मैदानात आयोजित महिला उद्योजिका मेळाव्यात काल लाडकी लेक भव्य रोजगार मेळावा घेण्यात आला। या मेळाव्याला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला। यासाठी महिला उमेदवारांकडून याकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते। यात 1,830 महिला उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले, त्यापैकी 252 महिला उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले। 289 महिलांना सेकंड राऊंड करिता शॉर्टलिस्ट करण्यात आलं। 5 मार्चपासून सुरू असलेल्या या मेळाव्यात भेट देणाऱ्या एका महिलेनं आपला अनुभव सांगितला।
आज आलेलो आहो, आम्हाला विविध सगळे स्टॉल वगैरे सगळे दागदागिने साड्यांचं कपड्यांचं सगळ्यां आणि कार्यक्रमाचे हे सगळं पाहून आमचं मन भारावून गेलेलं आहे आणि आम्हाला असं वाटतं आम्ही सतत इथं आलो पाहिजे आणि या कार्यक्रमात सहभाग झालं पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि आम्हाला हे सगळं पाहूनच चांगलं आणि इथल्या लोकांनी जे लावलेलं आहे मेहनत घेतलेली आहे सगळ्यांनी त्यांचं आम्हाला खूप कौतुक वाटते।
आगामी होळीच्या सणानिमित्त 13 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजतापासून 14 मार्चला संपूर्ण दिवस शहर बस सेवा बंद राहील। 15 मार्चपासून बसेसची वाहतूक पूर्ववत सुरू राहील असं नागपूर महानगरपालिकेतर्फे कळविण्यात आलं आहे।
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 ॲनिमेशन, गेमिंग, ई स्पोर्ट, कॉमिक्स, चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा, क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी विधान परिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंगल यांनी नवीन उपक्रम मिशन जीवनरक्षा सुरू केला आहे. या उपक्रमाचा उद्देश रस्त्यावरील प्राणघातक अपघात कमी करणं आणि लोकांच्या जीवाची रक्षा करणं हा आहे. रस्ते आणि अपघात यामध्ये होणाऱ्या मृत्यूमध्ये दरवर्षी 10% घट करण्याबाबत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी वाहतुकीचे योग्य नियमन, वाहतुकीविषयी जनजागृती, नो हॅकिंग मोहीम, शहरातील डार्क झोन दूर करणं, सीसीटीव्ही कार्यप्रणाली अधिक सक्षम करणं, कमांड कंट्रोल सेंटर प्रभावीपणे कार्यान्वित करणं या विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. सामान्य लोकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी मिशन जीवनरक्षा प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. आपण सर्वांनी मिळून मिशन जीवनरक्षा हे यशस्वी करूयात, कारण घरी कोणीतरी वाट पाहत आहे असं प्रतिपादन पोलीस आयुक्तांनी केलं. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि होळी सणाच्या काळातील अतिरिक्त गर्दीचा विचार करून मध्य रेल्वे प्रशासनानं चारलापल्ली ते दानापूर आणि मुझफ्फरपूर या मार्गांवर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या 1.3 पट विशेष शुल्क आकारासह धावतील आणि विविध महत्वाच्या स्थानकांवर थांबा देतील. गाडी क्रमांक 07709 चारलापल्ली दानापूर होई विशेष गाडी 9 मार्च आणि 19 मार्च 2025 रोजी फेऱ्या करेल, तर गाडी क्रमांक 07710 दानापूर चारलापल्ली होई विशेष गाडी 11 मार्च आणि 21 मार्च 2025 रोजी फेऱ्या करेल. या दरम्यान ती नागपूरला थांबा घेईल. गाडी क्रमांक 07711 आणि 07712 चारलापल्ली मुझफ्फरपूर चारलापल्ली होई विशेष गाडी 6 फेऱ्या करणार असून या दरम्यान ती नागपूरला थांबा घेईल. भारतीय कापूस निगम अर्थात CCI कडून चालू कापूस हंगामात किमान हमीदरानं कापूस खरेदी करण्यासाठी नोंदणीची तारीख 15 मार्च आहे. अकोला जिल्ह्यात 11 केंद्रांवर नोंदणी सुरू असून जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन अकोला जिल्हा उपनिबंधक डॉ प्रवीण लोखंडे यांनी केलं आहे. 30 सप्टेंबर रोजी चालू कापूस हंगाम संपत असून किमान आधारभूत किंमत योजनेचा लाभ घेण्यासाठी 15 मार्चपूर्वी नोंदणी आवश्यक आहे. अकोला जिल्ह्यात बोरगाव मंजू, कापशी, निंबी, अकोटा, चोहोट्टा बाजार, तेल्हारा, हिवरखेड, पारस, बार्शी टाकळी, महान आणि मूर्तिजापूर इथल्या 11 केंद्रांवर नोंदणी सुरू आहे. नागपूर पोलिसांनी महिला दिनाच्या निमित्तानं काल सुरेश भट सभागृहात महिला पोलीस कर्मचारी वर्गाकरिता फॅशन वॉक आयोजित केला होता. यावेळी पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल यांनी महिला पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांचा सत्कार केला. या निमित्तानं महिला पोलिसांची एक बाईक रॅली सुद्धा काढण्यात आली. या जागृतीच्या माध्यमातून ट्रॅफिक सेफ्टी नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. येत्या 3 वर्षात देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात डे केअर कॅन्सर सेंटर उघडण्यात येणार. अमरावती विभागात सिंचन समृद्धी होणार. 6 जिल्ह्यातील 15 तालुक्यांना होणार लाभ. नागपूर पोलिसांतर्फे मिशन जीवनरक्षा रस्ते सुरक्षाविषयक नवीन उपक्रम सुरू आणि मध्य रेल्वे नागपूर विभागातून होळी विशेष ट्रेन चालविण्यात येणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र सायंकाळी 6:15 प्रसारित केलं जाईल. नमस्कार.